बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदी आम्हाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये श्रेष्ठ भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्ण पात्रतेविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ते मनुष्य म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्ती असले पाहिजे. शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंता एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही. कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्व आचरण योग दुवी आहे. इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे श्री कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनात प्राप्ती करण्याची इच्छा न करणार असा मूर्ख कोण असू शकेल. श्री कृष्णांना प्रेममय सेवे इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्री कृष्ण एखाद्या फुलासाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्ताकडून कोणत्याही गोष्टीची स्वीकार करीत नाही. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरी ते भक्ताकडून प्रेमभावात आनंद प्रदान करण्याकरिता भक्ताचे भेटीचा स्वीकार करतात. श्रीकृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शवण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा दोन वेळा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणत्याही साधनाने उदाहरण ब्राह्मण विद्वान पंडित गर्भ श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. भक्ती ही कधीच हेतू प्रेरित असते. भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याचा सेवित प्रत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे. भगवान श्रीकृष्ण आपणास एकमात्र भोक्ता आदि पुरुष आणि सर्व यज्ञाचे वास्तविक अधिष्ठता असल्याचे सिद्ध करू झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं यज्ञ स्वीकारतो हे सांगतात. शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाचं अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममय भगवत सेवा प्राप्त करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काही इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. जे जो श्री कृष्णावर प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंताला नको असलेले किंवा भगवंताने न विचारलेले कोणतीही गोष्टी अर्पण करणे टाळतो. यास्तव मांस मासे आणि अंडी श्रीकृष्णाला अर्पण करू नये. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावे अशी त्याची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते. याउलट ते स्पष्टप्रमाणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान फळ फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस मासे अंडी याचा स्वीकार करणार नाही. भाजीपाला धान्य फले दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्य पदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने याचे ध्यान केले आहे. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करू देत नाही. कारण त्याचा स्वीकार करणार नाही. जर आपण असे खाद्य पदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममय सेवा करू शकणार नाही. तिसऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञाचे अवशेष पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्यास प्रयत्न आहे पण ज्यांच्या संसार बंधनातून मुक्त मिळावायचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणे योग्य आहे. त्या श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की जे आपले अन्न अर्पण करत नाही ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगावेच तर त्याचा प्रत्येक घास हा त्यांना माया जालाच्या गर्तेत अधिक अधिक खोलवर ढकलत असतो. मनुष्याने स्वादिष्ट रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्य पदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्य पदार्थ खाण्यास भगवंताला प्रार्थना करीत अर्पण करावे. त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येईल. मेंदूमध्ये तल्लक पेश निर्माण होतात आणि त्यामुळे त्याची विचार शुद्धी होते. मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट प्रेम भावाने अर्पण करावी. श्रीकृष्ण हे अस्तित्वातले प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्याला भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंताला अन्न अर्पण करून त्याला संतुष्ट कराव्याचे इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतो. खाद्य पदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णाच्या प्रेमास्पद केले पाहिजे. परम सत्य हे इंद्रिय नाही आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवत गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवत गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांच्या भौतिक स्वरूपाचा दाखला आहे. परंतु वस्तुत भगवान श्रीकृष्णांना इंद्रिये आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत अथवा अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. श्रीकृष्णाला परम सत्य म्हणावे आवश्यक हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण षड ऐश्वर्य पूर्ण म्हणताच आले नसते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये ते जीवांचा गर्भस्थान करतात. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारण करतात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना भक्तांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही वेळ नाही. भगवंत परम सत्य असल्याने कारणे त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांचा अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्यांची चव घेण्यासमान आहे. या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांत स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वता त्याचा स्वीकार करतो तोच केवळ जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते.
सगळ्या उपस्थित भक्तांना आज या रविवारचा सत्यम कार्यक्रमला स्वागत करते तुमचा. या श्लोकामध्ये या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा 26वा श्लोक पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छति तदहं भक्ति उपरीतम अश्नामि प्रेतात्मना. इथे एक गोष्ट भगवंत स्पष्ट सांगतात की जो कोणी व्यक्ती आहे भक्ती भावनेने जे काय मला अर्पण करतोय तो मी स्वीकार करीन. म्हणजे इथे महत्वाची गोष्ट म्हणजे की काय अर्पण करतं ते महत्वाचं नाही, पण कशा प्रकारे अर्पण केलं जातं त्याच्यावर जास्त जोर दिलं गेलंय. वास्तूप्रमाणे भगवंत सांगतात त्यांना काय स्वीकार करू, ते काय स्वीकार करतायत किंवा त्यांना काय अर्पण करायला पाहिजे. पण एक गोष्ट भगवंत स्वतः स्पष्टप्रमाणे सांगतायत की तुम्ही जे काय अर्पण करतायत आणि ते प्रेमाने अर्पण केलं तर मी ते स्वीकार करेन. प्रेमाने असं अर्पण नाही केलं असेल काही गोष्टी तर ते स्वीकार करणार नाही. श्रील प्रभुपाद अनेक तात्पर्यमध्ये ह्याचा उल्लेख करतायत की जो काही व्यक्ती जे काय सेवा करतायत पण ते कुठल्या भावनेने करतायत ते महत्वाचं आहे. सेवा करणं आहेच, पण सेवा करण्याचा उद्देश काय, की सेवा करण्याचा उद्देश हे आहे की मला यश मिळावं किंवा कोणी इतरांनी पाहावं की मी काय सेवा करतोय आणि त्याच्याने आनंद मिळावा, तो त्याचा उद्देश आहे की माझा हा उद्देश आहे की मी भगवंतांना कसं प्रसन्न करू शकतो या सेवेच्या द्वारे किंवा भगवंताच्या भक्तांना कसं मी प्रसन्न करू शकतो हा महत्वाचा उद्देश आहे. तर आपण जे भक्तीमध्ये प्रगती करू शकतो आपली भावना ती असेल तर की मी हे जे सेवा करतोय हे सेवा मी भगवंताच्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी करतोय, आणि ही जेव्हा भावना असते तेव्हा भगवंत ते स्वीकार करतात आणि भगवंत लगेचच ते स्वीकार करतात. पण इतर काही इच्छा असेल तर भगवंत स्वीकार करत नाहीत. बाहेरी दृष्टीने भौतिक दृष्टीने आपण बघितलं तर कोणी खूपच मोठी कार्य केलं असेल, अद्भुत कार्य केलं असेल, पण ते कार्य करताना त्यांची भावना भगवंताच्या सेवा करणे सोडून बाकी इतर कारण असेल तर भगवंत ते अजिबात स्वीकार करत नाहीत. पण कोणी समजा छोटी सेवा केली असेल जे इतरांना माहिती पण नाही की या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीने काय केले, पण जर कोणी व्यक्तीने एकदम निम्न काही सेवा केली असेल पण ते भावनापूर्वक सेवा केली असेल तर भगवंत ते स्वीकार करतात. जसं दामोदरचा महिना गेला कार्तिक महिन्यामध्ये, असं सांगितलं गेलं की फक्त भगवंताला एक दिवा अर्पण केलं तर भगवंताला वाटतं की या भक्तांनी खूप मोठी सेवा केली आहे आणि भगवंत ते सेवा स्वीकार करतात आणि आम्हाला त्यांचा असीम कृपा देतात आपल्यावर. हे भगवंताचं वैशिष्ट्य. भगवंत हे बघतात की हे बद्ध जीवात्मा काही असून कुठल्याही अवस्थेत असून कशी हे सेवा म्हणजे करतायत ते भगवंत बघतायत. आणि जर कोणी इच्छाही प्रकट केली सेवा करण्याची तरी ते भगवंत स्वीकार करतात. आणि हे वैशिष्ट्य भगवंताचं आहे की भगवंत हे भावग्राही आहेत, भावग्राही जनार्दन. की भगवंत जे आहेत भावाने ज्यांनी स्वीकार केले अर्पण केले ते भगवंत स्वीकार करतात, प्रेमाचे भूके आहेत भगवंत. तर त्यामुळे या श्लोकामध्ये पत्रम पुष्पम फलम दोयम युमे भक्त प्रेचिते तदहम भक्ती उपरितम. म्हणून प्रभुपाद इकडे तात्पर्य उल्लेख करतात की इकडे भगवंतांनी दोनदा भक्तीचं उपयोग केलाय. आणि भक्ती म्हणजे प्रेममयी सेवा. भगवंत असे आहेत की जे व्यक्तीचं बाहेरी दृष्टीने किंवा त्यांचं काय म्हणजे भौतिक स्थिती आहे ते बघत नाहीत. आपण इतर व्यक्ती आपण एका भक्ताचं बघू शकतो आपण की हा व्यक्ती शूद्र आहे की हा व्यक्ती कायस्थ आहे, हा क्षत्रिय आहे किंवा हा ब्राह्मण आहे, हा छोटा आहे मोठा आहे, हा श्रीमंत आहे गरीब आहे, आपण हे सगळं भौतिक दृष्टीने पण आपण भगवंताचं आपण इतर व्यक्तींचं आम्ही निर्णय त्याच्यावर हे आपण घेतो. पण भगवंत असे नाही करत. भगवंत काय करतात? भगवंत फक्त त्यांची भावना बघतायत. बाहेरी दृष्टीने व्यक्ती काय करतोय ते भगवंत बघत नाहीत, पण त्यांची भावना काय ते भगवंत बघतात. आणि भगवंत कधी कधी अशी पण योजना करतायत की ज्यांनी व्यक्ती कसंही करून जो आहे भगवंताच्या सेवेमध्ये लागू शकतो, किंवा भगवंतांची अशी पण योजना असते की कसं मी ह्या भक्तांना माझ्याकडे ओढून घेऊ शकतो, हे पण योजना भगवंत करतायत. किंवा असं पण नाही केलं तरी भगवंत असे पण योजना करतायत की कसं मी ह्या व्यक्तीने जे काय कार्य केले ते मी कसं स्वीकार करू, ज्याच्याने त्याला त्याचं श्रेय मिळू शकते किंवा त्याला त्याचा फायदा मिळू शकतो, असं पण भगवंत योजना करतात. सातव्या स्कंदाचं श्रीमद भागवतमच्या सातव्या स्कंद मध्ये हिरण्यकशिपू उल्लेख येतोय. आणि जेव्हा नरसिंहदेव भगवान हिरण्यकशिपूला वध करण्याला प्रकट होत आहेत, आणि हिरण्यकशिपूचं वध केल्यानंतर ते काय करतायत नरसिंहदेव बसतायत त्यांच्या आसनावर. भगवान नरसिंहदेव हिरण्यकशिपूचं वध केल्यानंतर स्वतः येऊन त्यांच्या आसनवर येऊन बसतात. कोणाच्या आसनवर? हिरण्यकशिपूच्या आसनवर. आणि बसून असं सांगितलं गेलंय की नरसिंहदेव भगवानला खूप आनंद होतो तिकडे बसून, या आसनवर बसून. आणि तात्पर्य मध्ये शिल प्रभुपाद सुंदर तात्पर्य देतात त्याच्यात. आणि शिल प्रभुपाद काय म्हणतायत की हिरण्यकशिपूनी किती प्रयत्न केला, किती कष्ट घेतले, किती वर्षांवरचं हजारो वर्ष 60,000 वर्ष असं काहीतरी त्यांनी तपस्या केली. साधारण तपस्या नव्हती, एका बोटावर पायाचं एका बोटावर उभं राहून हात वर करून योगासन 60,000 वर्ष अशी तपस्या केली. कशासाठी? कशासाठी? अमर व्हायला. हा, माझी मृत्यू होणार नाही असं त्या दृष्टीने, त्या उद्देशाने त्यांनी ती तपस्या केली अमर होण्यासाठी. आणि ब्रह्माजीला प्रसन्न केलं त्यांनी. आणि त्यांनी ते जे वरदान त्यांच्याकडनं घेतलं पण, पूर्ण लाईफ इन्शुरन्स, पूर्ण कव्हरेज, त्यांच्यासारखं लाईफ इन्शुरन्स कव्हरेज आणि कोणी घेतलं नसेल. हा, किती चतुर होते. पूर्णप्रमाणे त्यांनी एकदम आपल्याला असं पूर्ण इन्शुअर करून घेतलेलं. त्यांचं स्वतः त्यांनी जे मागितलं ते खरोखरच लाईफ इन्शुरन्स आहे. पण तरी भगवंत नरसिंहदेवच्या रूपात येऊन त्यांचा वध केला. जेव्हा त्याने ते त्यांना ते मिळालं वरदान भगवंतान ब्रह्माजीकडनं, त्यांनी ही पूर्ण सृष्टी त्यांनी जिंकून घेतलेली. फक्त ब्रह्मलोक सोडून पाताललोक, भूलोक, स्वर्गलोक सगळे त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलेला. फक्त ब्रह्मलोक सोडून, म्हणजे ते तिन्ही लोकांचे मालक होते. पण किती प्रयत्न केले त्यांनी ह्याच्यासाठी, हे मिळवण्यासाठी. आणि नरसिंहदेवने काय केलं? त्यांचा वध केला आणि त्यांच्या आसनावर बसले. आणि प्रभुपाद ते तात्पर्यमध्ये सांगतायत की भगवंताला माहिती आहे की हे हिरण्यकशिपू जे होते ते त्यांचे स्वतःचे भक्त आहेत. कोण आहेत ते? जय जय वेगळ्यापैकी ते द्वारपाल आहेत आणि त्यांचे प्रिय भक्त आहेत. आणि या भौतिक जगामध्ये येऊन ते राक्षसाचं त्यांनी जन्म घेतलेला आणि एवढं काय परिश्रम केलं. पण भगवंत असे विचार करायला लागले की त्यांचं सेवा मी कसं स्वीकार करू. त्यांनी काय स्वतः स्वतंत्रतेने त्यांनी काय अर्पण केलं नाही, की नरसिंह भगवान हे घ्या, मी सगळं काय कार्य केलंय, हे सगळं काय गोळा केलंय, तुम्ही हे स्वीकार करा. तसं काही हिरण्यकशिपूने केलं नाही, पण नरसिंह भगवान काय केलं, त्यांचं वध केल्यानंतर त्यांच्या आसनावर बसले. मग प्रभुपाद म्हणतायत की आसनावर बसून काय केलं त्यांनी नरसिंह भगवानी, हिरण्यकशिपूचे जे काय केले कार्य ते त्यांनी स्वीकार केलं. म्हणजे हिरण्यकशिपूने जे काय केली ते सेवा म्हणून नरसिंहदेवनी स्वीकार केला, आणि ते स्वीकार केल्याने त्याचा फायदा जो आहे नरसिंह हिरण्यकशिपूला प्राप्त झाला. तर ह्याच्याने श्रील प्रभुपाद म्हणतायत की भगवंत किती कृपाळू आहेत, की प्रेमाच्या वशात भगवंत हे पण बघत नाहीत की हे हिरण्यकशिपू आहेत राक्षस, ते बघतात की हे जे माझे प्रिय भक्त आहेत जय विजय, आणि त्यांनी एवढा कष्ट करून सेवा केली आणि हे सेवा मला स्वीकार करायलाच पाहिजे, आणि ते करून भगवंत जे आहेत असे आसनावर बसून ते स्वीकार करतायत, आणि ते स्वीकार केल्याने भगवंत काय करतायत, पूर्ण त्याचं श्रेय जो आहे आपल्या भक्ताला जो की आता हिरण्यकशिपूच्या रूपेत आहे, हा त्याचा सेवा स्वीकार करतायत भगवंत. म्हणजे इथे आम्ही बघतो की एक राक्षस म्हणजे शरीर राक्षसाचं शरीर आहे हिरण्यकशिपूचं, पण भगवंत फक्त तोच जन्म बघत नाही की ह्या जन्मात काय केलं, ते बघतात की नाही ते पूर्वजन्मामध्ये माझे द्वारपाल होते आणि आता त्यांनी हे कार्य केले आणि हे मी स्वीकार करीन त्यांची सेवा. आपण बघतो त्रेतयुगामध्ये प्रभू रामचंद्राची, प्रभू रामचंद्र जेव्हा त्यांनी ते अवतरण झाले इकडे, तर बघतात की त्यांचे सेवा करणारे कोण होते, वानर सेना, जांबवन, वानर सेना जे हनुमान आणि इतर जे प्राणी, आणि त्यांची सेवा स्वीकार केली भगवंतानी. म्हणजे ते मनुष्य शरीरचं पण नव्हते, ते प्राण्यांचं शरीर त्यांनी घेतलेला, पण भगवंतानी त्यांची सेवा स्वीकार केली त्या वानर सेनाची. आणि जटायू नामक भगवंताचे एक भक्त होते जटायू, भगवंतानी स्वतःच्या हाताने त्यांचं शरीर जाळलं. जटायू काय होते पक्षी, क्रूर पक्षी, म्हणजे कोणी असं विचार पण करणार नाही की कोणी काय अशा गिदड ना, गिदडच ना ईगल, त्या योनीचे होते ते, पण अशा योनीच्या पक्षीचं म्हणजे जीवात्माच भगवंत त्यांची सेवा स्वीकार केली. भौतिक दृष्टीने बघायला गेलं तर जटायू जे आहेत, जटायू पराभव झालेले. रावण जेव्हा सीता हरण करून आपल्या विमानात लंकेच्या कडे जात होते, तेव्हा जो जोराने वळू लागली मदत करा मला, मदत करा मला वाचवा, आणि तेव्हा जटायूने ऐकलं. आणि जटायू कोण होते, एकदम खूपच वयस्थित होते आणि इकडं काय तरुण नव्हते, ते वय झालेले होते त्याचं, पण ज्यांनी ऐकलं की हे सीताचं आवाज ऐकलं, त्यांनी पाहिलं की रावण घेऊन जात आहेत, तर रावणाची युद्ध करायला लागले जटायू. आणि खूप वेळापर्यंत युद्ध करत होते, नंतर कारण की ते खूपच व्यस्थित होते म्हणून थकून गेले, आणि मग रावणाने त्यांचं जे काय दोन्ही जे काय म्हणतात पंख कापून टाकले. आता भौतिक दृष्टीने बघायला गेलात तर त्यांचा पराभव झालेला, ते हरलेले, पण भगवंतानी हे बघितलं नाही की तू हरलास, तुझा पराभव झाला आणि मी काय करणार नाही. नाही, जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळलं की काय केलंय या जटायूनी माझ्यासाठी, तर प्रभू रामचंद्र स्वतःच्या हाताने त्यांना उचललं आणि त्यांना त्यांचं शरीर स्वतःच्या हाताने जाळलं. मनुष्य शरीर पण नव्हतं, सुंदर प्राण्याचं शरीर पण नव्हतं, त्याचं गिधडाचं शरीर होता. पण तरी भगवंतांनी त्यांची जी सेवा आहे ती सेवा स्वीकारली आणि ती सेवा स्वीकारून भगवंतांनी त्यांना आपल्या भगवद्धाममध्ये घेऊन गेले. म्हणजे हे भगवंताची जी असीम कृपा म्हणू शकतो आपण. आपण द्वापर युगामध्ये बघतो आपण कृष्ण भगवंताची अनेक लीला. कृष्ण भगवंत शिशुपाल चं उदाहरण आपण घ्या. शिशुपाल जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून रडायच्या ऐवजी ते फक्त भगवंतांचं निंदा करत लागले. असे काय कुठली एक चांगली गोष्ट शिशुपालच्या तोंडातून कधी निघाला नाही भगवंताच्या प्रती. म्हणजे एवढी निंदा, कारण की ईर्षा एवढी होती शिशुपालला. जेव्हा ते जन्माला आले तेव्हा त्यांचे तीन डोळे होते, एक इथे वर आणि चार हात, आणि दिसायला पण एकदम क्रूर दिसले होते. आणि शिशुपालच्या आईला सांगितलेलं की जो कोणी व्यक्ती ह्याला बघायला येतो त्याचे डोळे आणि हात जातात तर तो व्यक्ती त्याला मारणार आहे. तर जेव्हा कृष्ण, कारण कृष्ण त्यांचे भाऊ लागतात, चुलत भाऊ, तर भगवंत जेव्हा आले बघायला तेव्हा त्यांचे डोळे आणि त्यांचं तेव्हा त्यांना कळलं. तर खूप विनंती करायला लागले की कृपा करून तुम्ही ह्याची हत्या करू नका. तर भगवंत तेव्हा म्हणाले की ठीक आहे, एवढंच आहे की 100 वेळा 100 दा म्हणजे एका पाठीमध्ये 100 वेळा माझा निंदा केली तर मग त्याचा वध करणार. आणि हे शिशुपालला माहित होत. तर जेव्हाही कृष्ण भगवान त्यांच्या समोर यायचे तर निंदा करायचे 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 पण 99 पर्यंत करायचे, नंतर मग बंद करायचं. म्हणजे एवढी निंदा करायची ते. तर असं सांगितलं गेलंय की जेव्हा राजसूय यज्ञ युधिष्ठिर महाराज याच सुयज्ञ करायला करण्याचा निश्चय केलेला त्यांनी, तेव्हा त्यांनी श्री कृष्ण भगवंताला सर्वोच्च स्थान दिलं. आणि हे बघून शिशुपालला सहन झालं नाही आणि शिशुपाल निंदा करायला सुरुवात केली शिशुपालने. आणि हे बघून सहदेव भीम अर्जुन सगळे मारायला पण तयार झालेले, पण भगवंत म्हणाले थांबा काही करू नका तुम्ही. आणि शिशुपाल एवढे मग्न झालेले निंदा करण्याला, त्यांना माहिती नव्हतं की 100 दा केलं तर झालं, तर 80, 90, 99, 100, 100 वा जेव्हा त्यांनी वेळा निंदा केली तेव्हा भगवंताने आपलं सुदर्शन चक्र घेऊन त्याचा गळा कापून टाकला. पण सगळ्यांच्या समोर एक आश्चर्यची घटना घडली की त्यांचं जे देहात्मा जी आहे जीवात्मा ते कांतिकारक दिसत होतं आणि ते त्यांच्या शरीरातनं निघून सरळ भगवंताच्या शरीरामध्ये गेलं. आणि हे पण युधिष्ठिरला बघून पण त्यांना आश्चर्य झालं आणि त्यांनी हे प्रश्न नारद मुनींना विचारलं की मला हे समजत नाही की एवढी ईर्ष्या करून कसं हे भगवंतांनी त्यांना सायुज्य मुक्ती दिली. सायुजी मुक्ती कशी दिली? कारण लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत अंतिम क्षणापर्यंत ते फक्त भगवंताची निंदा करत होते. तर मला हे खूपच विचलित वाटतं, मला कळत नाही, तुम्ही कृपा करून मला शंका माझी दूर करा. हे सातव्या स्कंदच्या पहिल्या अध्यायात युधिष्ठिर महाराज हे प्रश्न विचारतायत, है ना, नारद मुनींना. आणि नारद मुनी काय सांगतायत त्यांना, की म्हणे की माझी पण इच्छा आहे की मी पण शिशुपाल सारखं विचार करू शकतो. म्हणे शिशुपाल जे आहेत जन्मापासून भगवंताची चिंता करत होते, ईर्ष्याच्या भावनेने चिंता करत होते, पण भगवंताची चिंता करत होते 24 तास. तर म्हणे की माझी पण अशी इच्छा असल आहे की मी पण शिशुपाल सारखं विचार केला तर किती बरं झालं असतं. 24 तास भगवंताबद्दल ते चिंतन करत होते. हा वास्तविकप्रमाणे प्रतिकूल प्रमाणे अनुकूल नव्हतं, पण प्रतिकूल होतं भौतिक दृष्टीच्या रूपेत. पण भगवंताने काय केलं, ते ईर्ष्या भावना बघितली नाही भगवंताने. भगवंताने काय बघितलं की प्रत्येक वेळी ते माझे चिंतन करत होते 24 तास माझे चिंतन करत होते, ते भगवंतांनी पाहिलं. हा तसंच नारदुनी म्हणतायत की कंस पूर्णपणे कृष्णमयी होते ते 24 तास, पण कुठल्या भावनात, भयामध्ये. खूपच त्यांना भीती वाटायची की आता कृष्ण येणार माझा वध करणार. पाणी पितानाही त्यांना कृष्णचा चेहरा दिसायचा, अरे बापरे कृष्ण आले. आपल्या रूमचा पडदा हललं तर त्यांना माझं कृष्ण आले. असं करून कृष्णाचं चिंतन करत होते ते. तर नारद मुनी म्हणतायत की म्हणजे ह्यांच्यासारखं माझं चिंतन असेल तर किती बरं झालं असतं माझं. म्हणजे प्रामाणिकप्रमाणे नम्रतेप्रमाणे घेऊन नारद मुनी सांगताय त्याच्याबद्दल. पण सांगण्याचा उद्देश म्हणजे भगवंतांनी ह्यांची सेवा स्वीकार केली. काय सेवा, की शिशुपाल 24 तास भगवंताचं चिंतन करत होते. तर भगवंत म्हटलं की हे किती माझे भक्त आहेत की माझे 24 तास माझे चिंतन करत. एकदा भक्ती सिद्धांत ससे ठाकूर कडे त्यांचे शिष्य आले आणि त्यांना सांगितलं, बघा गुरु महाराज हे अशुभ आहे आपल्यासाठी. बोले काय झालं, म्हणजे न्यूज पेपर मध्ये बघा हे सगळे आपल्याबद्दल सगळे काय वाईट गोष्ट सांगितलेत. तर भक्ती सिद्धांत ठाकूर म्हणाले की तुम्ही वाचून मला सांगा काय लिहिलं त्याच्यात. तर सगळे काय वाचून सांगितलं. म्हणजे आता सांगा किती वेळा त्यांनी कृष्णाचं नाव घेतलंय, तर 20-25 वेळा. म्हणजे की म्हणजे हे न्यूज पेपर चांगलं आहे, कारण 20-25 वेळा तरी कृष्णाचं नाव तरी घेतलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने ह्या न्यूज पेपरमध्ये बातमी दिलेली असेल तो पूर्णप्रमाणे कृष्णाबद्दलच विचार करत होता लिहिताना. म्हणजे हे चांगलं आहे आपल्यासाठी बातमी असं करून. तर आम्ही बघतो की भगवंत असे विचार करतायत की हे व्यक्ती कसं माझं चिंतन करतायत. हा हे चिंतन करायचं तर ते काय भगवंत ते स्वीकार करतात. जसं पुतनाचं, पुतना आलेली कशासाठी, कृष्णाला कृष्णाचं वध करण्यासाठी. हा आणि ते सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आलेली आणि आपलं स्तनपान करण्याद्वारे विष मारून कृष्णाचं मृत्यू हत्या करण्यासाठी तो त्याचा उद्देश होता तिचा. पण जेव्हा कृष्ण भगवंत दूध प्यायला लागले तर भगवंताने काय केलं, दूध पिता पिता तिचं जीवच उडून घेतला. आणि पुतना वरडायला लागली, सोड मला सोड, पण कृष्ण लहान बाळ होते 6 महिन्याचे, पण शक्ती एवढी की जीवच काढून घेतला पुतनाचं. पण पुतनाचा मृत्यू झाल्यानंतर काय केलं, पुतनाला आपलं माताचं स्थान दिलं गोलोकधाम मध्ये. का? कारण पुतना आलेली तिचं वध करायला कृष्णाचं, पण पुतनाचं दुसरे एक इच्छा काय होती की मी एक माताचं भावनाने दूध पाजण्याची त्यांची इच्छा होती. ती इच्छा भगवंतानी स्वीकार केली आणि ती सेवा स्वीकार करून तिला जे आहे माताचं रूप दिलं, आईचं रूप दिलं आणि तिला आपल्या धामात एक स्थान दिलं. हे भगवंताची कृपा, भगवंतानी ती सेवा स्वीकार केली. आपण कलियुगामध्ये पण आपण बघतो भगवंत जेव्हा चैतन्य महाप्रभूच्या रूपात आले तर सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, जगाय मदायची गोष्ट, की जगाय आणि मदाय ब्राह्मण परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला, पण असत्संगामुळे ते राक्षसी प्रवृत्तीचे झाले. आणि जेव्हा नित्यानंद प्रभू त्यांना हरिनाम घेण्याचं हरिनाम घेण्यासाठी निवेदन करायला आले तेव्हा मदन मस्त होऊन मथायनी जी आहे त्यांच्या डोक्यावर मटकी फोडली आणि नित्यानंदच्या डोळ्यात कपाळातनं रक्त निघू लागलं. परत फोडायला घेत जाताना जगाने थांबवलं त्याला आणि म्हणाले काय करतोयस तू, कारण जेव्हा पहिल्यांदा डोक्यावर मारलं तेव्हा नित्यानंद म्हणाले की मला ह्याचं वाईट वाटत नाही पण तुम्ही कृपा करून हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, तुम्ही हरिनामाचं उच्चारण करा. तर हे ऐकून त्यांचं हृदयाचं परिवर्तन झालं जगायचं आणि जगायनी थांबवलं मधायला परत मारायचं. आणि जेव्हा भगवंताला जेव्हा कळलं चैतन्य महाप्रभूंना तर चैतन्य स्वतः चक्र घेऊन आलेले वध करायला, पण नित्यानंदनी थांबवलं आणि नित्यानंद थांबवलं. नित्यानंद म्हणाले नाही तुम्ही यांना मारू नका, तुम्ही यांना मारलं तर तुम्हाला ह्या कलियुगमध्ये सगळ्यांना मारावं लागेल कारण सगळ्यांची प्रवृत्ती अशीच आहे. आणि खास म्हणजे आज मधाय मला मारणार होते पण जगायने मला वाचवलं. तर जेव्हा चैतन्य महापुरुषांनी जेव्हा ते पाहिलं ऐकलं तर चैतन्य महापुरुषांनी जगायला जे आहे त्यांचं आलिंगन केलं आणि त्यांना सांगितलं की मी तुमचा खूप आभारी आहे कारण तुम्ही नित्यानंदचं जीव वाचवला. आणि काय केलं चैतन्य महापुरुषांनी, त्यांना शुद्ध प्रेम भक्ती दिली, म्हणजे डायरेक्ट एवढी सेवा केली. काय केली सेवा? फक्त मधायला थांबवलं हा मारण्यापासून आणि त्याच्यात काय मिळालं त्यांना, शुद्ध प्रेम मिळालं. किती चांगली गोष्ट आहे हा. मधायला पण मिळालं. नित्यानंद जेव्हा मधाय म्हणाले की अरे तुम्ही त्यांना दिलं पण जे ते कार्य करत मी पण तेच कार्य करत आहे, सगळे जे काय आम्ही केले ते एकत्र केलं तर मला पण कृपा मिळायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला नाही मिळणार कारण तुम्ही नित्यानंद बर तुम्ही हे केलं व्रत नित्यानंद प्रभूच्या प्रती. फक्त नित्यानंद प्रभूंनी तुम्हाला क्षमा केली तरीच तुम्हाला मी माफ करू शकतो. आणि जेव्हा नित्यानंदला कडे गेले शरण तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांना जेव्हा माफ केलं तेव्हा भगवंतांनी त्यांना पण कृपा दिली, असीम कृपा दिली भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी. असं अनेक उदाहरण आहेत ह्या चैतन्य चरितार्थ मध्ये जिथे फक्त भगवंतांनी फक्त पाहिलं की थोडी सेवा हे केली आहे आणि त्यांना जे आहे कृपा मिळाली. जसं देवानंद पंडित, देवानंद पंडित जे आहेत त्यांनी एवढा घोर अपराध केलेला श्रीवास ठाकूरच्या प्रती आणि म्हणून चैतन्य महाप्रभू घोषणा केली की मी ह्यांच्याकडनं ऐकणारच नाही भागवतम, कारण भागवत कथाकार होते देवानंद पंडित. आणि जेव्हा देवानंद पंडितच्या घरापासून जात होते तेव्हा तिकडे मला छी ह्या व्यक्तीकडनं मला ऐकायचं नाही काही असं करून भगवंत तिकडनं निघून गेलेले. आणि तेव्हापासनं देवानंद पंडितची जे काही कांती होती ते सगळे निघून गेलं. जे काय शक्ती होती ती सगळी निघून गेली त्यांची, म्हणजे जे काय प्रवचन करताना जे त्यांच्यामध्ये जी शक्ती होती ती पण निघून गेली. पण नंतर जेव्हा चैतन्य महाप्रभू कीर्तन करत होते एका जागेवर आणि कीर्तन करून भावविवल होत होते, तेव्हा लोक आजूबाजूनी येऊन त्यांच्या समीप येत होते आणि त्याच्याने त्याला थोडा अडचणी येत होते. तर देवान पंडित जेव्हा तिकडे पोहोचले तर देवान पंडितने स्वतः जे आहे एक वर्तुळा निर्माण केलं ज्याच्याने कोणीही चैतन्य महाप्रभूच्या समोर येऊ नये म्हणून अशी अरेंजमेंट केलेली स्वतःच्या इच्छेने. आणि जेव्हा हे पाहिलं तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना त्यांची कृपा दिली. तसं महाराज प्रतापरुद्रचं बघा, महाराज प्रतापरुद्र जे राजा महाराजाच्या स्तरावर होते आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना म्हणजे भेट देण्याचं पूर्ण नाकार दिलेला, कारण ते राजा होते आणि हे संन्यासी होते. पण भक्तांनी अशी योजना केली की ज्याच्याने त्यांना कृपा मिळावं असं करून, आणि चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं की एक कार्य महाराज प्रतापरुद्रांनी केलं आणि ते कार्य बघून चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की मी त्यांना माझं कृपा देईन. आणि जेव्हा एक गार्डनमध्ये जेव्हा रथयात्राच्या दिवशी त्यांनी जे महाराज प्रतापरुद्रांनी एक कार्य काय केलं की रामानंद राय जे आहेत, रामानंद राय गव्हर्नर होते त्यांच्या राज्यामध्ये, आणि रामानंद रायना चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिलेला की तुम्ही सोडून, कारण आंध्र प्रदेशमध्ये ते गव्हर्नर होते आणि तिकडनं त्यांना सांगितलं गेलं चैतन्य महाप्रभूंनी की तुम्ही हे पद सोडून तुम्ही माझ्याकडे राहायला या जगन्नाथपुरीला. आणि जेव्हा चैतन्य रामानंद रायने महाराज प्रतापरुद्रांना हे सांगितलं तर महाराज प्रतापरुद्रांने सांगितलं की तुम्ही किती भाग्यवान आहोत की मी इच्छा इतकी एवढं करतोय की मला कसे करून चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्याचे खूप इच्छित करतो पण मला मिळत नाही, पण तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हाला स्वतःहून भगवंत हे आदेश देत आहेत आणि तुम्ही निश्चिंतप्रमाणे तुम्ही जा, तुम्हाला याच्यापासून मुक्त करतो मी ह्या सेवेपासून. आणि एवढंही नाही, तुम्हाला जे का तुम्हाला जे सॅलरी तुमचे जे सॅलरी काय म्हणतात पगार जे का तुम्हाला पगार मिळायचं त्याच्यावर दुप्पट पगार तुम्हाला मी देईन, म्हणजे काम सोडल्यानंतरही दुप्पट पगार. हे जे कार्य महाराज प्रतापरुद्रांची भावना ऐकून जेव्हा रामानंद रायने सांगितलं महाराज प्रतापरुद्रांना तेव्हा महाराज प्रतापरुद्रांनी चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की मी महाराज प्रतापरुद्रांना मी माझी कृपा देईन. आणि मग त्यांनी जे रथयात्राच्या दिवशी महाराज प्रतापरुद्रांना कृपा दिली. असे अनेक जे घटना आहेत जिथे चैतन्य महाप्रभूंनी थोडं काय सेवा केल्याने जे आहे पूर्णप्रमाणे आपली कृपा देऊन टाकली. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशय नमः. की फक्त ह्या कलियुगामध्ये माहिती आहे की लोकांची प्रवृत्ती लोकांची भावना सेवा करण्यामध्ये एवढं नाही आहे किंवा भगवंताची प्रेममय भावना निर्माण करण्यासाठी लोकांकडे ती प्रवृत्ती नाही आहे, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी एवढं कन्सेशन दिलं आहे ह्या कलियुगासाठी की थोडं काही कोणी सेवा केली असेल तर ते स्वीकार करतात. जसं भक्तिवर ठाकूरने एक सुंदर एक गाणं लिहिलेलं आहे, बोरो सुकेर खाबोर गाय बोरो सुकेर खाबोर गाय सुरभी कुंजते नामेर हात कुलेचे, म्हणजे बोरो सुकेर खाबोर गाय एक चांगली बातमी आहे. बोरो सुकेर बंगाली मध्ये आहे, बोरे सुकेर खाबोर खोबोर खोबोर म्हणजे खबर, बोरो सुकेर बहुत खुशखबरी, खुशखबरी म्हणता ना सुके खबोर বড়সুখের খবর গায়, বড় সুখের খবর গায়। সুরভি কুঞ্জেতে নামের হাত কুলেছে, সুরভি কুঞ্জ মধ্যে নামের হাত কুলেছে, মানে এক মার্কেট উগড়লেলা আছে, আর কশাচ মার্কেট আছে, নামাচ মার্কেট, নামের হাত কুলে এই নামাচ যে মার্কেট উগড়লেলা আছে। খোদা নিতায়, म्हणजे नित्यांनी स्वतः ते मार्केट उघडलेलं आहे। नित्यान म्हणजे कोण? बलराम। नित्यान प्रभूंनी स्वतः ते मार्केट उघडलेलं आहे। बोरोसुकर खा बोर गाय, बोरोसुकर खा बोर गाय, सुरभी कुंजे ते नामेर हात कुलेचे, खोदा नीताय, खोदा नीताय। आणि काय करतात तिकडे नित्यान प्रभू? श्रद्धामूल्य शुद्ध नाम सिहाते ते बिकाय, ते हरिनाम विकतायत, त्याचं मूल्य काय? मूल्य श्रद्धा, मूल्य शुद्ध नाम, थोडस थोडी श्रद्धा असेल तर ते फ्री मध्ये द्यायला तयार आहे तुम्हाला। श्रद्धा मूल्य शुद्ध नाम सियाते ते बिकाय। हा तुम्ही किंबे कृष्ण नाम, तुम्ही किंबे कृष्ण नाम, हा म्हणजे तुम्ही घ्या कृष्ण नाम, एकदम स्वस्तात मिळते। जसा तिकडे मार्केट गोडलाय ना, आंबे मिळत असेल 10 पैशामध्ये, म्हणजे किती लाईन लागणार तिकडे, है की नाही? फ्री मध्ये पण नाही, थोडी तरी पाहिजे 10 पैसे, पण 10 पैसे म्हणजे काहीच नाही। लोक 100-100 रुपये घेणार आणि सगळे घेऊन जाणार। तसं नित्यान प्रभू म्हणतायत, भक्तिनाथ ठाकूर म्हणतायत की श्रद्धा मुले शुद्ध नाम सियाते ते बिकाय, की फक्त श्रद्धा नित्य स्वीकार केलं तुम्ही तर तुम्हाला फ्री मध्ये मिळू जाणार, सियाते ते बिकाय। फक्त श्रद्धा हा एक मूल्य आहे त्याचं, श्रद्धा मुली शुद्ध नाम सियाते ते बिकाय। आणि हे चैतन्य महाप्रभू नित्यान प्रभू द्यायला आलेले की तुम्ही हे जे हरिनाम घ्या बस, आणि काही करू नका, फ्री मध्ये दिलंय तुम्हाला, हरिनाम घ्या। आणि जो काय स्वीकार करतोय, जे कोणी स्वीकारतोय, तर भगवंत नित्यान पण स्वतः म्हणतात, काय म्हणतात नित्यान? जे जन गौरांग जे से मोरा प्राण रे, भज गौरांगो कहो गौरांगो लो गौरांग नाम रे, जे जन गौरांग भजे से मोरा प्राण रे। कि जो कोणी गौरांग नाव घेतोय तो माझा प्राण झालाय, आणि ते त्यांची कृपा देतायत। हे भगवंताची कृपा कलियुगामध्ये, कारण माहित आहे कलियुगामध्ये प्रायण अल्पायुष बुद्ध अल्पायुष बुद्ध मंद मत प्रायण अल्पायुष कलौ यस्मिन युगे जना मंदसु मंद मतय मंद भाग्य उपद्रत, आयु कमी आहे, स्मरण शक्ती नाही आहे, आळशी आहेत, आणि इच्छा केली तरी कोणी त्यांना दुसरा मार्ग दाखवणारे पुष्कळ आहेत, शुद्ध मार्ग दाखवणारे कोणच नाहीत। हे कलियुगाचं लक्षण, हे कलियुगाचं लक्षण। तर म्हणून पहिल्या स्कंदच्या भागवतम मध्ये सूत गोस्वामी हे म्हणतायत, न अनुद्वेष्ट कलिम सम्राट सारंग एव सारभुक कुशलानी आशु सिद्ध्यंती न इतराणी कृतानियत। न अनुद्वेष्ट कलिम सम्राट, जेव्हा कली महाराज परीक्षित च्या समोर आले आणि महाराज परीक्षित त्यांचं वध करायला एकदम तयार होते, तर त्यांनी माफी मागितली की मला माफ करा, मी पण तुमचा एक प्रजा आहे, तर त्याने माफ केलं। मला न अनुदृष्टी कलिम सम्राट सारंग हे व सारभुक, म्हणजे ह्या कलियुगाचं वैशिष्ट्य म्हणजे एक मधुमाशा सारखं आहे। मधुमाशी काय करते? एखादा मध असेल मधुमाशी, एखादा बगीचा असेल सॉरी एखाद्या घाण जागा असेल तर तिकडे एक फूल असेल तर फक्त फुलावर बसणार आणि तिकडचं मध घेणार बस तेवढंच, आणि बाकीचे जे इतर वस्तू आहेत त्याच्यावर लक्ष पण देणार नाही. सारंग एव सारभोग, कुशलानु आश सिद्ध्यंती न इतराणी कृतानियत. म्हणजे कलियुगाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की कुशलानु आश सिद्ध्यंती न इतराणी कृतानियत. म्हणजे कलियुगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे काही तुम्ही चांगले कार्य करायचे विचार करतायत त्याचा फळ तुम्हाला लगेच प्राप्त होतो. म्हणजे कोणी असं विचार केलं की माझ्याकडे पैसे असले तर एक मंदिर बांधलं असतं मी, किंवा माझ्याकडे 1,00,000 असेल तर मी या इस्कॉन कोल्हापूरला दिलं असतं. तर तुमच्याकडे नसलं तरी भगवंत काय करतात, ते विचार स्वीकार करतात तुमचं. म्हणजे तुमचं 1,00,000 जे विचार केले ते स्वीकार केलं असं. पण काही वाईट कार्य असेल तुम्ही विचार केलं असेल तर भगवंत ते सिरियसली घेत नाहीत. फक्त काय करतात, तुमचे चांगले जे विचार असतात ते स्वीकार करतात फक्त असं आहे. तसं भगवंत चैतन्य महाप्रभू जे आहेत, तुमचे बाकीचे जे पाप प्रवृत्ती जे का असेल ते न बघता फक्त तुमची स्वीकार करण्याची योग्यता असेल तर भगवंत तुम्हाला कृष्ण प्रेम द्यायला तयार आहेत. फक्त तेवढं मात्र तुम्हाला तेवढं करायचं की तुम्ही श्रद्धापूर्वक स्वीकार केलं पाहिजे, आणि श्रद्धापूर्वक स्वीकार केलं तर भगवंत जे आहेत द्यायला तयार आहेत, तुम्हाला शुद्ध प्रेम द्यायला तयार आहेत. काही करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ह्या कलियुगामध्ये. आणि भगवंताच्या जे भगवंत जसे कृपाळू आहेत तसे भगवंताचे भक्त पण तेवढेच कृपाळू आहेत. शिल प्रभुपाद कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद त्यांनी हे जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनाचा प्रचार, कृष्ण भावनाचा प्रचार जो आहे संपूर्ण देशात केला त्यांनी. आणि असं सांगितलं गेलंय की भगवंताहून जास्त कृपाळू त्यांचे भक्त असतात. आणि आपण अशा भक्तांचा आश्रय घेतला तर भगवंत ते स्वीकार करतात, त्यांच्या भक्तांच्या द्वारे ते सेवा स्वीकार करतायत. भगवंत डायरेक्ट स्वीकार करत नाहीत आपली सेवा, भगवंत आपल्या भक्तांकडनं स्वीकार करतायत. म्हणून आम्ही जेव्हा भगवंताला हाक मारतो तेव्हा आम्ही राधा गोपीनाथ किंवा राधा कृष्ण म्हणून हाक मारतो. का, कारण राधा राणी जी आहे ही भगवंताची परम भक्त आहे. आणि जेव्हा आपण राधाचं नाव घेतो तर राधाराणी जी आहे आपली जी भक्ती जी आहे भगवंताला अर्पण करते. म्हणून इकडे बघता तुम्ही की राधाराणी सा तथ आहे. राधाराणी काय म्हणते की हे गोपीनाथ हे जे भक्त जे काय तुम्हाला ऑफर करतायत प्लीज स्वीकार करा, ते अर्पण करते तुम्हाला हे स्वीकार करा. तर कृष्ण म्हणतात की अरे ह्यांच्याकडे कशाला स्वीकार करायचं, पण कारण राधाराणी अर्पण करते म्हणून भगवंत स्वीकार करतात. हा एक माध्यम बनतो. तसं भगवंताचे भक्त जे आहेत खूपच कृपाळू असतात. जेव्हा शिल प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही 64 माळा करा हरे कृष्ण महामंत्रचा जाप, तर ते मोजा लागेल किती तास लागेल, मला 8 तास लागेल. प्रभुपाद शक्य नाही एवढं, ठीक आहे 32 परत विचार करायला, म्हणजे 4 तास. प्रभुपाद बघ 16 आणि 16 कमी नाही. प्रभुपादांनी 16 माळा जप करायला सांगितलं, 16 माळा जप करायला 2 तास लागतात. आणि कारण की प्रभुपाद एक भगवंताचे प्रिय भक्त आहेत. 10व्या स्कंदमध्ये एक श्लोक आहे, श्लोक मला आठवण येत नाही पण त्याच्यात असं सांगितलंय की जो भक्त पूर्णप्रमाणे भगवंताचं शरण घेतलेलं आहे आणि तो जे काय निर्णय घेतो भगवंत तो निर्णय स्वीकार करतात. प्रभुपादने सांगितलं 16 माळा भगवंत स्वीकार करताय. प्रभुपादने 16 माळा करा, 4 नियमांचं पालन करा आणि मी स्वतः तुम्हाला भगवत धाम घेऊन जाईन. म्हणजे एवढं कन्सेशन दिलंय, एवढं सोपा करून टाकलंय की म्हणजे जास्त त्याला एवढा त्रास पण नाही, तरी आपल्याला ते पण त्रास वाटतो. कलियुगाचा प्रभाव आहे. म्हणजे एवढं केल्याने भगवंत ती सेवा आमची स्वीकार करतायत, प्रामाणिकप्रमाणे आपण केलं, कारण की प्रभुपादांनी ते आश्वासन दिले म्हणून भगवंत ते स्वीकार करतायत. इतकं नाही, प्रभुपादांनी एवढं सूट दिली आहे, प्रभुपाद जोपर्यंत पाश्चात्य देशांमध्ये गेले नाहीत तोपर्यंत बायकांना काही सेवाचं, म्हणजे पुढे येऊन काही सेवा करणं असं कधी ऐकलं नव्हतं कोणी. पण जेव्हा प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले तर त्यांनी पाहिलं की हे खूप कठीण आहे. म्हणजे जेव्हा प्रवचनाला पण यायचे तर हातावर हात घालून यायचे किंवा खांद्यावर खांदे घालून मुलगा मुलगी यायचे प्रवचन ऐकायला. आणि कधी कधी अनैतिक कार्य प्रभुपादांसमोर बसून पण करायचे. मग प्रभूंना सांगावं लागायचं त्यांना की निदान तुम्ही लग्न तरी करा, आणि लग्न करून मग तुम्ही एकत्र राहा आणि तुम्ही सेवा करू शकतात. आणि संन्यासी असून प्रभुपाद स्वतः त्यांचं लग्न जोडून द्यायचे. म्हणजे चैतन्य प्रभुपाद लीलामृत मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल काय काय प्रभुपादांनी केलं. त्यांना यज्ञ काय आहे ते पण माहिती नसायचं, केले ठेवलेले ते पण केळे काढून खायला सुरुवात करायचे, ते केळे जे अर्पण करायचं असत ते पण. म्हणजे एवढं काय होतं, त्यांना अज्ञानी होते सगळे, म्लेच्छा. पण प्रभुपादांनी त्यांना हळूहळू हळूहळू त्या स्तरापासून त्यांनी जे काय कार्य करत ते प्रभुपाद स्वीकार करायचे सगळे. त्यांना एकच माहित होतं की प्रभुपाद आमचे शुभचिंतक आहेत आणि ते काही करायला तयार व्हायचे प्रभुपादांना, आणि प्रभुपाद त्यांची सेवा स्वीकार करायची. एक आलेले ते नशामध्ये, जे ड्रगच्या नशामध्ये येऊन प्रवचनाला बसले, आणि प्रभुपादासाठी एक टॉयलेट पेपर आणून ठेवलेला आहे प्रभुपादांना हात धुवायला म्हणून, आणि ते प्रभुपादने स्वीकार केलं. त्यांना वाटलं प्रभुपादांना हात धुण्यासाठी टॉयलेट पेपर पाहिजे, कारण तिकडे सगळे टॉयलेट हात धुत नाही, तिकडे कार्यक्रम हात पुसून घेतात, तसं टॉयलेट पेपर. प्रभुपादांनी ते स्वीकार केलं. जे काय कार्य कोणी करायचे तर प्रभुपाद स्वीकार करायचे त्यांचे पूर्ण. जसं स्त्रीना स्थान काही नव्हतं तोपर्यंत, पण तेव्हा प्रभुपादांनी स्त्रियांना स्थान दिलं, त्यांना विग्रह सेवा करण्याची संधी दिली, ते पुस्तक वितरण करण्याची संधी दिली, प्रचार करण्याची संधी दिली. म्हणजे त्यांना सामान स्थान, म्हणजे जसं पुरुषांना मिळतं तसं स्त्रीना पण तेवढंच स्थान दिलं प्रभुपादाने. त्यांना पण दीक्षा दिली. म्हणजे हे सगळे प्रभुपादांनी एवढी सूट दिली. जसं एक सुंदर उदाहरण आहे की एक व्यक्ती एका बायकोला, त्यांच्या बायकोला घटस्फोट देण्याचं निर्णय घेतला त्यांनी, डायव्होर्स. आणि ते प्रभुपादकडे आले आणि प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद मला ह्यांना घटस्फोट द्यायचा आहे, कारण भौतिक जगात पाश्चात्य देशमध्ये हे सगळे एकदम सामान्य गोष्ट आहे. इकडे विचार करतात काय करायचं काय नाही, तिथे तर डायव्होर्स म्हणजे बस मला पटत नाही तुझं, तुझा मला पटत नाही, फिनिश, एका क्षणात होऊन जातं ते. तर पाश्चात्य देशमध्ये प्रभुपादांनी सांगितलं प्रभुपाद मला हेला हिला घटस्फोट द्यायचं आहे, प्रभुपादांना द्या. तर सगळे भक्त एकदम आश्चर्यचकित झाले, कारण प्रभुपाद आपल्या प्रवचनामध्ये सांगायचे की हे विधी संस्कृती नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, पण तुम्ही प्रभुपाद असं कसं दिलं, तुम्ही विचार हा निर्णय कसा घेतला तुम्ही, त्यांना परवानगी कशी दिली तुम्ही. तर प्रभुपाद सांगायला लागले की मी समजा त्यांना नाही हा आदेश दिला असता तरी त्यांनी घटस्फोट दिला तिला. आणि मला विचारून समजा मी तिला नाही सांगितलं असं त्याला आणि तरी त्यांनी केलं असतं तर गुरु अवज्ञा झालं असतं, आणि ते गुरु अवज्ञा हे खूपच मोठा अपराध होतं. त्या अपराधापासून वाचवण्यासाठी प्रभुपादांनी त्यांना परवानगी दिली. म्हणजे प्रभुपादने स्वतः जे आहे प्रभुपादाने त्यांना ती परवानगी घेऊन त्यांची जे आहे कार्य जे नाहीतरी अपराध झालं असतं ते त्यांना परवानगी देऊन त्या अपराधापासून प्रभुपादाने वाचविलं. म्हणजे असे सगळे कार्य श्रील प्रभुपादानी केलेत. अनेक अनेक असे जी गोष्ट आहेत. शीख संन्यासी संन्यास आश्रम घेतल्यानंतर तुम्ही ग्रस्त बनू शकत नाही. संन्यास म्हणजे संन्यास आणि संन्यास नंतर पतन निश्चितच. कुठल्याही माध्वाचार्य संप्रदायामध्ये एकदा संन्यास आश्रम घेतल्यानंतर त्याच्यानंतर हे झालं की मग त्यांना बाहेर काढलं जातं. पण प्रभुपादांच्या म्हणजे असताना इथे असे काही घटना घडलं की जिथे संन्यास घेतल्यानंतर त्यांचं पतन झालं म्हणजे लग्न केलं आणि प्रभुपाद त्यांना सांगायचे की तुम्ही ग्रस्त असलं तरी तुम्ही कृपा करून भगवंताचं नाव घ्या. कारण मी भगवंत नाही की मला तुमची आवश्यक आहे, आवश्यकता आहे, मला तुमची सेवाची आवश्यकता आहे, मला प्रचार करण्यात तुम्ही मदत करू शकता. म्हणे की प्रभुपादाने हे सगळे कार्य केलं म्हणजे काही असू द्या तुम्ही संन्यास असा किंवा तुम्ही ग्रस्त असा कृपा करून कुठल्याही आश्रमामध्ये असा तर तुम्ही कृपा करून भगवंताची सेवा करा, बस बाकी काही करू नका, मी तेव्हा ते सेवा स्वीकार करतो. एक व्यक्ती होते मधुद्वेष महाराज, जेव्हा त्यांचं पतन झालं ते त्यांनी लग्न केलं आणि खूप वर्षभर प्रभुपादांना भेटायला आले नाही आणि प्रभुपाद त्यांच्याबद्दल विचार करत होते कुठे आहेत हे. आणि मग 1977 साली जेव्हा प्रभुपाद शेवटच्या क्षणात मधुदीश महाराज त्यांच्या मुलाबरोबर आले आणि प्रभुपाद एवढे खुश झाले त्यांना बघून, तेव्हा ग्रस्त झालेले आणि त्यांचं नाव विचारलं म्हणून त्यांचं नाव अभय ठेवलं आहे. तर प्रभुपाद किती त्यांना बघून खुश झाले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या आश्रमामध्ये राहून तुम्ही जे आहे सेवा चालू ठेवा, तुमचा सेवा करत राहा, काही प्रॉब्लेम नाही, सेवा करत राहा. असं करून प्रभुपादने एवढं सूट दिली आणि प्रभुपादचा एकच उद्देश आहे की कसं ह्या बद्ध जीवांना भगवंताच्या सेवेत लावू शकतो आपण. एक आहे प्रभुपादाने आपले प्रिन्सिपल सिद्धांत वर काही कॉम्प्रोमाइज केलं नाही. म्हणजे 16 माळा जप करणं आवश्यक आहे, 4 नियम पालन करणं आवश्यक आहे, पण इतर काही वस्तूमध्ये प्रभुपादाने थोडी सूट दिली का? कारण प्रत्येक व्यक्ती हे स्वीकार करू शकतो. मग कोणी कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल, कुठल्याही स्तरामध्ये असेल, पुरुष असो, स्त्री असो, कोणी असो, त्या सेवेत प्रभुपाद ही इच्छा होती की सगळ्यांनी हे जे आहे भगवंताच्या सेवेमध्ये लागलंच पाहिजे. आणि हे श्रील प्रभुपादांची खूपच मोठी कृपा की आपण सगळे आपण हे म्हणजे श्रद्धापूर्वक आपण हे विचार करू शकतो की हो आपण हे प्रभुपादांच्या अंतराष्ट्रीय माझं पण स्थान आहे इथे, म्हणजे माझं पण एक योगदान आहे, मी पण काही कार्य करू शकतो, मी पण काही सेवा करू शकतो, हे सगळ्या व्यक्तींचं एक भावना होते. म्हणजे असं कोणाला असं वाटत नाही की नाही हे मी असं आहे म्हणून मी हे कार्य करू शकणार नाही या संस्थेमध्ये, नाही. म्हणजे योजना अशी प्रभुपादाने करून ठेवली की जो कोणी असेल कुठल्याही परिस्थितीत असेल त्याला सेवा करण्याची ती संधी मिळतेच आणि ती संधी मिळण्याने काय होतं ते योग्य बनतात भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी, जसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. तुम्हाला कृपा निश्चितच मिळते आणि ह्या प्रभुपादांच्या द्वारे प्रभुपादांच्या कृपेद्वारे जे आहे आपल्याला ही कृपा कृष्ण प्रेम प्राप्त करण्याची संधी ह्या सगळ्यांना मिळते. तर हे श्रील प्रभुपाद आणि जसे त्यांच्या भक्ता भगवंताची जशी जी भावना आहे ती भावना जी आहेत त्यांचे शुद्ध भक्त तीच भावना लक्षात ठेवून जे आहे हे कार्य करतायत. तर आपण सगळ्यांनी हे जे गंभीरतेने घेतलं पाहिजे. कमीत कमी हरे कृष्ण महामंत्राचा नियम प्रमाणे जाप करणं आवश्यक आहेच. म्हणजे जो कोणी 2, 3, 4, 6 माळा, 8 माळा जे कोण करतायत हळूहळू 16 माळा करणं आणि 4 नियमचं पालन, भगवंतांचे भक्तांचा संग खूपच आवश्यक आहे. कारण भक्तांचा संग न केल्याने आपण कसं हे करू शकतो, भगवंत संघामध्येच आपण हे सगळे कार्य करू शकतो. भगवंताच्या संघ मध्ये भक्तांच्या संघमध्येच हे सगळं सोपा होऊन जातं आपल्याला. जेव्हा आपण संघमध्ये येऊन आपण श्रवण कीर्तन करतो तेव्हा आपण इतरांनाही प्रेरित करतो, प्रोत्साहन देतो आणि आपल्याला पण त्याच्याने शक्ती मिळते हेच कार्य करायला. जो कार्य नाहीतर खूपच कठीण होऊ शकतो इतरांना, पण संघामध्ये जो आहे हाच कार्य खूप सोपा होऊन जातो. हा एक आणखीन एक योगदान प्रभुपादांचं की किती मंदिरे असे स्थापन केलेत प्रभुपादाने की तिथे जाऊन तुम्ही त्यांचा आश्रय घेऊ शकता. आपले इथे एवढे भक्त आहेत त्यांना ऑफिसच्या कामासाठी इकडे तिकडे जावं लागते आणि ते म्हणतात की कुठे गेलं तरी तिकडे इस्कॉनचं मंदिर आहे. इस्कॉनचं मंदिर इस्कॉन भक्त आहेत. हा इथे हे भक्त आहेत त्यांच्याकडे गेले की ते पण भक्त खुश होतात, अरे आपल्याकडे कोणी आलेत. आणि असा प्रत्येक शहरात भक्त किंवा सेंटर आहेच. आता मुंबईहून बँगलोर कोणी जाणार असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. मुंबईपासून निगडीपासून पुणा ते सातारा कोल्हापूर बेळगाव असं करून हुबळी धारवाड बँगलोर पर्यंत जिथे पाहिजे तिथे हॉल्ट घेऊ शकता तुम्ही. असं आहे. तर हे प्रभुपादांची कृपा आपल्यावर, पण या कृपाची त्यांचं रेसिप्रोकेशन काय म्हणतात, आदान प्रदान. त्याचं आदान प्रदान आपण फक्त स्वीकार करून गंभीरतेने घेतलं तर आपण त्यांच्या जे प्रेम आहे त्याचं आदान प्रदान करू शकतो. हरे कृष्णा.